नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पिंक ई रिक्षा योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भविष्यात 2000 महिलांना ई रिक्षांचं वितरण करणार. राज्यात विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य केली नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा शिकण्याची संधी. वेव्ज परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रसार माध्यमातल्या वरिष्ठांशी संवाद. स्थळ स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या मराठी चित्रपटांची कान महोत्सवासाठी निवड. विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून 10 लाख रुपये करण्याची सरकारची घोषणा. आणि मराठवाड्यात उष्णतेचा पारा वाढला, परभणी इथं 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत विविध योजना कार्यान्वित केल्या जात असून पिंक ई रिक्षा हा उपक्रम देखील याचाच एक भाग असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पिंक ई रिक्षा या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडल्याचं ते म्हणाले. भविष्यात 2000 महिलांना ई रिक्षांचं वितरण करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या 2 भूमिका आहेत. एक, महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्याचसोबत महिलांना, विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत, यांना प्रवास करताना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्वाची आहे. ही रिक्षा GPS एनेबल्ड आहे.
या उपक्रमातून महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याचा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय महिलांनीच चालवलेल्या रिक्षांमुळे प्रवासी महिलांना अधिक सुरक्षित वाटेल, तसंच या ई रिक्षा असल्यामुळे कोणतंही प्रदूषण होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर या 8 जिल्ह्यात शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि ई रिक्षा चालवण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी काळात विमानतळ, पर्यटनस्थळं अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पुण्यात एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य केली नसल्याचं स्पष्ट केलं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा शिकण्याची संधी दिलेली असून त्यामध्ये 2 भारतीय भाषा अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु कोणाला हिंदीशिवाय अन्य भाषा शिकायची असेल तर तशी मुभा विद्यार्थ्यांना दिली जाईल, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात काँग्रेसच्या 2 नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भोर विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. अहिल्यानगर इथं काल कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनीही पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे. 17व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत. याशिवाय प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास, आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातात. मुंबईत आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्ज 2025च्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल देशभरातल्या प्रसारमाध्यमातल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत, या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो, याकडे वैष्णव यांनी लक्ष वेधलं. दरम्यान माध्यम समुदायाकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर वेव्ज 2025 साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी मुदत 3 दिवस वाढवण्यात आली आहे. आजपासून बुधवारपर्यंतही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. वेव्स 2025 आयोजन येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत करण्यात आलं आहे. राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे फ्रान्समधल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 3 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात स्थळ, स्नोफ्लावर आणि खालिद का शिवाजी या चित्रपटांचा समावेश आहे, तर जुनं फर्निचर या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून 10 लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातलं मालगुंड हे पुस्तकांचं गाव काल सामंत यांच्या उपस्थितीत कवितांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तसंच मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. शासनाचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डोळस पद्धतीनं असला पाहिजे असं मतही सामंत यांनी व्यक्त केलं. या उपक्रमात मालगुंडमधल्या 30 तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या 5 घरांचा समावेश करण्यात आला असून या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी 2 दालनांचं काल प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झालं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली असून बीडपर्यंत रेल्वे रुळाचं काम पूर्ण झालं आहे. बीड ते परळी या महत्वाच्या टप्प्याचं काम देखील आता वेगात सुरू असून काल सकाळी बीड ते वडवणी रेल्वे इंजिनची चाचणी सुरू करण्यात आली. बिंदुसरा नदीवरील रेल्वे पुलावरून हे इंजिन वडवणीकडे रवाना झालं. परिसरातल्या नागरिकांनी ही चाचणी पाहण्यासाठी गर्दी केली होती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्हा परिषदेतल्या विविध योजनांची माहिती आता QR कोडवर मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून तसंच मिशन 100 दिवस कार्यक्रमांतर्गत हे QR कोड तयार करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
मुख्यमंत्री मिशन 100 दिवस कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती देणारी QR कोड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. या QR कोडमध्ये विविध योजनांची माहिती, वैशिष्ट्ये, फायदे, कागदपत्रे यासह अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ याची माहिती असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ होईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी सांगितले आहे. सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने QR कोड स्कॅन केल्यास विविध योजनांची माहिती मिळू शकेल, याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
रोजगार हमीच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पैठण तालुक्यातल्या 110 गावांपैकी 30 गावांची हे पथक तपासणी करणार आहे. अभिलेखे सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी या दौऱ्याअंतर्गत केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. बीड जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि क्रीडा परिषदेतर्फे 10 ते 19 वर्ष वयोगटासाठी आजपासून उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या शिबिरात विविध 16 क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पेरूमध्ये सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे यांनी रौप्य पदक जिंकलं. काल झालेल्या अंतिम फेरीत रुद्रांश आणि आर्या यांच्या जोडीला नॉर्वेच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारत 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह 3र्या स्थानावर आहे. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त 44.7 अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं 43.6, बीड 42.1 तर छत्रपती संभाजीनगर इथं 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पिंक ई रिक्षा योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यात विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य केली नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. स्थळ, स्नोफ्लावर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या मराठी चित्रपटांची कान महोत्सवासाठी निवड. आणि मराठवाड्यात उष्णतेचा पारा वाढला, परभणी इथं 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.